कविता काय गीतं काय ह्या क्षेत्रामध्ये गजानन दिगंबर माडगुळकर हा एक खऱ्या खुऱ्या अर्थाने चमत्कार होता. कुठल्याही प्रकारचं गीत माडगुळकर तितक्याच सहजतेने लिहू शकत होते. आता आपल्याकडे असं आहे की आपल्याकडे एक म्हण आहे की शिधा द्यावा देशस्थाने, शिधा द्यावा देशस्थाने, शिजवावा कऱ्हाड्याने आणि वाढावा कोकणस्थाने. पंगत लावून असे सगळेजण बसलेले आहेत, केळीच्या पानावरती वेगवेगळे पदार्थ वाढलेले आहेत. इतके सगळे पदार्थ बघितल्यानंतर माडगुळकरांनी तिथल्या तिथे ऐकवलं होतं की काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती, काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले मेटकूट मग हे पिवळे सजले, आले लोणचे बहुमुरलेले लिंबू कागदी रसरसलेले, किसून आवळे मधुर केले कृष्णाकाठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरितच केले निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे तीसह ओले तीळ भाजुनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मीलन झाले पंचामृत त्या जवळी आले, वासतयांचे हवेत भरले अंतरी अण्णा अधीर जाहले, भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटून सुरेख तळल्या, कोशिंबिरीच्या ओळी जमल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या चिरून पेरूच्या फोडी सजल्या, केळी कापून चकत्या केल्या एकरूप त्या दह्यात झाल्या. भाज्या आल्या आळू घोसाळी, भाज्या आल्या आळू घोसाळी, रान कारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी चंदन बटवा भेंडी कोवळी, फणस कोवळा हिरवी केळी काजू गरांची गोडी निराळी, दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी, फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणूनी वाढी वेगे, गव्हल्या नकुल्या धवल मालत्या खिरी तयांच्या शोभत होत्या, शेवयांच्या खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या, सार गोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुर कढीचे, कणीदार बहु तूप सुगंधी भात वाढण्या थोडा अवधी. याला म्हणतात निरीक्षण. आणि एवढा ऐकल्यानंतर काय भूक लागणार नाही. बायका स्वयंपाक करतील पण बोलतील काय. देशस्थाचं निरीक्षण हे असं असतं. असो. गजानन दिगंबर माडगुळकर, राजा परांजपे आणि सुधीर फडके हे त्रिकुट एकत्र आलं हीच मराठी मनाच्या दृष्टीने एक लाखाची गोष्ट ठरली. त्याच लाखाच्या गोष्टीमधलं एक अतो नाद गाजलेलं गीत आता अर्चना सादर करते. त्या तिथे पलीकडे तिकडे माझिया प्रियसे झोपडे. ही कविता पुलंनी माडगुळकरांकडनं पहिल्या प्रथम ऐकल्यानंतर पु ल असे उत्स्फूर्तपणे म्हणाले होते, महाकवी तुम्ही लकी। पु ल माडगुळकरांचा उल्लेख महाकवी असा करत असत आणि माडगुळकर आपला स्वतःचा उल्लेख महाकाय कवी असा करत असत। महाकवी तुम्ही लकी, तुमच्या कवितेतल्या प्रेयसीच्या वळणावरती घराच्या वळणावरती वेडवाकडं का होईना, पण एक आंब्याचं झाड तरी आहे। मी इतका कम नशिबी, माझ्या घराच्या वळणावरती जळाळू लाकडाची वाखार होती म्हणे। आणि पुलंनी दुसऱ्या एका भाषणामध्ये असं सांगितलंय की कधी कधी कवितेतले शब्द कानावरती येऊन आदळण्याची शक्यता असते। हे सगळे ते त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे झाड केवळे वाकडे वगैरे वगैरे हे सगळे जे डे जे आहेत, ड हे अतिशय कठोर व्यंजन आहे, ते कानावरती येऊन आदळण्याची शक्यता होती। परंतु बाबूजींनी संगीत दिल्यानंतर स्वरबद्ध केल्यानंतर ते सगळे डे असे मऊ मुलायम होऊन येतात आणि गाणारी सुद्धा मालती पांडे अशीच आहे म्हणे।